மனோவீரிகாவை தோன்ற பொருள் வேறு பரபடுத்தி நிதா அவற்றை போல அத்துணையை அங்கீகார மோட்சமாக आता देने की पताये तुम्हार संतान से नहीं पाये बोलोगे ना अभिप्राय दीते थे तरी तो जी प्रस्तुति संदाविया अध्याय का अंतिम निर्णय कैवल्य पति ऐसा केला जे ज्ञान दया जा हाथी तो जी समर्थों की दैना शतम अखर संपत्ति सर्वीन की इपर मुख्य राज जो ज्ञान का अधिकारी तो मुक्ति देगा समर्थ दैना शतम अखर संपत्ति सर्वीन की अनेक यज्ञ करणारा किंवा शतम अखर शत यज्ञ करणारा हा स्वर्गाच्या संपत्तीचा अधिपती होतो. इंद्रपद त्याला प्राप्त होत. का शत एक जन्मा जो जन्मोनी ब्रह्म कर्मा करी तो ब्रह्मा अनुभवे किंवा शंभर जन्म जो ब्रह्म कर्म करत गेला राहिला तो त्याचा ब्रह्मदेव होतो. नाना सूर्याचा प्रकाश लाहे देवी डोळत तेवी ज्ञानजी सौरभू मोक्षाचा हो किंवा सूर्याचा प्रकाश पण डोळत असेल तर त्याला तसा त्याचा उपयोग तेवी ज्ञानेची सौरभू मोक्षाचा हो त्याच प्रकारे ज्याला ज्ञान झालेलं आहे त्यालाच ज्ञानाचा प्रसाद मोक्ष प्राप्त व्हायचा. तरी तया ज्ञानाला कवणापा योग्यता अंगी हे पाहता जरी देखला ऐकू अशा ज्ञानासाठी योग्यता कोणाच्या ठिकाणी आहे असा जर विचार केला तर आपण ज्ञान प्राप्त करणं हे देखील एक ज्ञानी पुरुष याच्या ठिकाणी योग्यता आहे. जे पाताळीतही निधान लागील की रांजन तरी होवावे योजन पायाळ असते. भूमीच्या अंतर्गत असलेलं द्रव्य आदी किंवा जल आदी संपत्ती आदी या गोष्टी जो पायाळ असेल त्याला सुद्धा समजतात. तैसे मोक्ष देईल ज्ञान यांचे नाही कीर आन तैसे खावे यायचे मन शुद्ध व्हावे ज्ञानाने मोक्ष प्राप्त होईल हे खरं आहे. हे जरी पुष्कळ खरं असलं तरी देखील ते ज्ञान टिकेल असं शुद्ध मन असेल तर ज्ञानाने मोक्ष प्राप्त होईल. आणि ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी असं शुद्ध मन असतं म्हणून ज्ञान त्याच्या ठिकाणी खरंच टिकत. तरी विरक्ती वाचून कधी ज्ञानाची जगणे की नाही हे विचारूनही काही घेतले ते 14व्या अध्यायामध्ये शेवटी शेवटी कैवल्य पतींनी काय निर्णय केला असं सांगताना ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की विरक्ती वाचून कधी ज्ञानाची जगणे की नाही विरक्ती असल्याखेरीज ज्ञान टिकणार नाही. असं चौदाव्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी सांगितलं. कुठं सांगितलं? मांसळी अव्यभिचारे ना भक्ती योगे ना देवत. अव्यभिचार भाव असेल, व्यभिचार भाव हा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणाहून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो, आणि अव्यभिचार भाव हा एक प्रकारे विरक्तीचंच लक्षण आहे. असं ज्ञानेश्वर महाराजांनी अर्थ घेऊन तरी विरक्ती वाचूनही काही ज्ञानाची तगडेही नाही. अव्यभिचारी एकनिष्ठ म्हणूनच विरक्त वैराग्यशी एका ठिकाणी राहण्याच्या योग्यतेचा असल्याखेरीज ज्ञान त्या ठिकाणी टिकणं शक्य नाही हे विदावरून खाली ठेवले गेले. हे त्या ठिकाणी मग विचार करून भगवंतांनी मांडलं. आता विरक्तीची कवण परी जे येऊनही मनाचे वरी हेही सर्वज्ञ श्री हरी देखील असते. आता ही विरक्ती आहे, त्या विरक्तीचं देखील लक्षण काय की ही विरक्ती येऊन मनाला देखील वरते, म्हणजे मन देखील विरक्तीला प्रसन्न होत. एरवी मन विषयांना प्रसन्न होत, पण या विरक्तीचं वैशिष्ट्य काय की ज्या विरक्तीला मन देखील दाद द्यायच, मन देखील ज्या ठिकाणी प्रसन्न होत, तेही सर्वज्ञ श्री हरी देखील असते. जे विषय रांधी रसतोये जरी जेवणारा ठाऊही होये तरी तो ताकदी सांडूनही जाये जायापरी. रसतोय केलेली आहे अतिशय उत्तम. आणि अतिथी भोजनासाठी म्हणून बसलेला आहे, प्रवासातून आलेला आहे, दगदग झालेली आहे, दमलेला आहे, भूक लागलेली आहे, पण त्या अतिथीला जेवणाऱ्याला माहीत झालं की या अन्नामध्ये अन्न तयार करत असताना रांधत असताना विष मिसळ केलेलं आहे. विषे रांधलेली रसतो जरी जेवणारा ठाऊही होये तरी तो ताटची सांडूनी जाये जायापरी. त्यावेळेला कितीही भूक पोटात असली तरी देखील त्या अन्नाचा त्याग करून ते ताट बाजूला चालून तो जसा निघून जातो तरीही संसाराला समजता जाणी जरी अनित्यता तरी वैराग्य जवळीचा पाठी आहे. तसा हा संसार अनित्य आहे, नित्य टिकणारा नाही हे समजल्यानंतर म्हणजे विवेकाने लक्षात आल्यानंतर वैराग्य जवळीचा पाठी आहे. कितीही नको म्हटलं तरी देखील वैराग्य तुमचं बरोबर येईल. विवेक आणि वैराग्य या दोन गोष्टींना परमात्मा अतिशय अनन्य साधारण असं म्हणतो. आता अनित्यत्व या कैसे वृक्षाकार विषय सांगत असते विश्वेशे पंचदशी पंधरा कशा पद्धतीने ज्ञानेश्वर महाराज या विषयामध्ये प्रवेश करतात. हा जो संसार आहे त्या संसाराला अनित्यत्व कसं आहे ते वृक्षाच्या आकाराचा निशाणी वृक्षाच्या रूपकाच्या योगाने सांगितलं असे विश्वेश सर्व विश्वाचा ईश तुलनीय सामर्थ्यशाली असा भगवान श्रीकृष्ण या पंधराव्या अध्यायामध्ये सांगताय. उपडले कवटिके भारत येवी मोहरा ठाके ते वेगळे कैसे सुखे कैसे निर्मे. मात्र उत्तम उलट केलेलं झाड उपडिले कवटिके कौतुकाने सहज उपटून उलट केलेलं झाड যত এরই মহড়া থাকে তত মূল বল জাত আর থাকা খালি যেতাত আসলে ते টেকুন উভো করাও अशा प्रकारचा हा वृक्ष नाही कारण आता जो वृक्ष असतो जो उठून मूळ वर करून फांद्यावर उभा केलेला आहे ते वेगे जरी ते सुके आता वृक्ष वेगाने सुकून जातो वाढून जातो हा वृक्ष तसा नाहीये जरी ऊर्ध्व मूळ असला तरी तैसे हे नव्हे याने एके परी रूपकाची एक उतरी सारी तसे वारी संसाराची याचं वर्णन अशा प्रकाराने केलेलं आहे रूपकाची या उतरी वृक्षाचं रूपक देऊन मोठ्या चतुराई उजर आहे त्याच्यामध्ये कला उजर कलेची चतुराई म्हणजे कला उजर मोठ्या चतुराईनी या वृक्ष वृक्षाच्या विषारी रूप वृक्षाच्या रूपकाने याचं वर्णन असं केलेलं आहे की चाली तसे वाली संसाराची संसाराची येथार कशी नाहीशी व्हावी हे या वृक्षाच्या रूपकाने मोठ्या चतुराईने भगवंतांनी सांगितलेलं आहे करून संसार व्हावो स्वरूपी अहंते ठावो हुआ वया अध्यावो पंधरावा हा या हा पंधरावा अध्याय कशासाठी आहे करुणी संसार व्हावो संसार मिथ्या असा बोध रोखण्यासाठी स्वरूपी अहंते ठावो अहंता असते पण ती स्वरूपाच्या ठिकाणी जाऊन उडी मारून बसावी म्हणून आपली अहंता देहाच्या मनाच्या बुद्धीच्या देहसंघाच्या अंगाने वर आलेली आहे ती मूळ अहंते बैठलो मूळ अहंतेच्या ठिकाणी जाऊन बसावी स्वरूपाच्या ठिकाणी शुद्ध अहंता जाऊन राहावी होवावया अध्यावो पंधरावा असं होण्यासाठी म्हणून म्हणजे ज्ञान होण्यासाठी म्हणून जीवाला आत्मबोध होण्यासाठी म्हणून हा पंधरावा अध्याय भगवंतांनी सांगितला आता हे ती आघवे ग्रंथ गर्भी ते सांगावे उपलब्धी जैन जीवे आकरणी दे असे जे वर्णन आहे ग्रंथ गर्भी ते सांगावे या ग्रंथांच्या या ग्रंथाच्या अंतरी असलेलं ग्रंथ गर्भात असलेलं अतिशय चांगलं असं उपलब्धी जैन जीवे आकरणी दे भगवंत स्पष्ट करतील ते जीवा भावांनी ऐकलं जाव तरी महानंद समुद्र जो पूर्ण पूर्णिमा चंद्र तो द्वारकेचा नरेंद्र ऐसे म्हणजे श्रीकृष्णाचं वर्णन आहे आनंद आनंद याचा अर्थ ज्या ठिकाणी परम शांती आहे असं ठिकाण ज्या ठिकाणी अद्वैत बोध असल्यावर भय नाही चिंता नाही वैषम्य नाही ज्या ठिकाणी रुद्रताही नसल्यावर द्वैत भाव नसल्यावर निश्चिंतता आहे म्हणून शांतता आहे सुरक्षितता आहे तिथं आनंद आहे आनंद हा शब्द परमात्म्याला लावला जातो एखाद्या व्यक्तीचं नाव आनंद ठेवलं जात जसं परमात्म्याची नावं व्यक्तीला ठेवली जातात राम कृष्ण आदी तसं पण आनंद हे नाव परमात्म्याचं आहे परमात्म्याचं स्वरूप सांगणारं नाव आहे तर हा श्रीकृष्ण म्हणजे महानंद महानंदाचा जणू सागर महानंद समुद्र जो पूर्ण पूर्णिमा चंद्र जो पौर्णिमेचा चंद्र पण परिपूर्णतेचा बोध असलेला पौर्णिमेचा चंद्र. आपल्याला पौर्णिमेच्या चंद्राच्या पाठोपाठ चतुर्दशी, त्रयोदशी, द्वादशी, एकादशी, अमावस्या इथपर्यंत चंद्र संपतो हेही माहिती आहे. पौर्णिमेचा जो पूर्ण चंद्र आहे, पूर्ण चंद्र आहे आणि आपल्या पूर्णत्वाचा त्याला बोध आहे असा जो पूर्ण पौर्णिमा चंद्र, तो द्वारकेचा नरेंद्र कसं म्हटलेला आहे. ऐसे म्हणे ज्ञानेश्वर महाराजांनी. श्रीकृष्णांबद्दल जे काही म्हटलेलं आहे मध्यंतरी काल मला काही मंडळींनी अशा सगळ्या अवघ्या एकत्र करून दिल्या. त्याच्यात या अवघ्या आहेत की नाही पाहिल्या पाहिजे. तसंच तो वाचत राहून तसं तसं काही काही अवघ्या त्याच्यात तुम्ही यायच्या राहिल्या असतील त्या झालाव्या देखील नाही. आता पण पंडुकुमारा येता स्वरूपाची या घरा करी तसे आडवारा विश्वापासून जो हा द्वारकेचा नरेंद्र असं म्हणतो की आगा पै पंडुकुमारा हे अर्जुना स्वरूप प्राप्ती प्राप्त करेपर्यंत स्वरूपाच्या घरी येऊन मुक्कामाला पोहोचेपर्यंत मध्ये एक अडथळा आहे. तो अडथळा म्हणजे विश्वाभास. विश्व या नावाचा पदार्थ करीत असे आड वारा विश्वाभास जो विश्वामुळे आपल्याला स्वरूपापर्यंत येता येत नाही. कारण इंद्रिय विश्वाच्या दर्शनामुळे आत व्हायला तयार असतो. संसारामुळं अथवा विश्वामुळं अथवा जगतामुळं अथवा विषयांमुळं इंद्रियांची धाव बाहेरच राहते. इंद्रियांची मुखही बाहेर बसवलेली आहेत आणि मन देखील इंद्रियांच्या बरोबर बाहेरच जातं. त्यामुळं मन देखील बाहेरच पाहते. चित्त देखील विषयाच चिंतन करत. आणि हा विश्वाभास हा स्वरूपाच्या प्राप्तीकरता मोठा अडथळाच करतो. तो हा जगडंबरू नोहे एक संसारू हा जाणीचे महा तरु थावला असते. तो हा जगडंबर जगड व्याळ पसरलेला विश्व किंवा जगत या नावाने ओळखलेला नोहे तो नाही असं समज. इथं वृक्ष आहे असं समज. तो नाही असं समज याचा अर्थ आता तो जगडंबर विश्व ही भाषा आता विसरून जा. येथून संसारू हा जाणीचे महातरू आवला आहे. संसार हा कोणी एक महातरू आहे पसरलेला अशा अशा बुद्धीने अशा दृष्टीने आता या विषयाकडे बघ. कारण रूपक आहे. रूपक सांगत असताना आता वृक्ष तू पहा संसाराच्या जागी. आता संसार या पद्धतीने या संसाराकडे पाहू नको. तरी येरा दुखा तारीखा हा तळी मुळे वरी शाखा तैसा नव्हे म्हणून लेखा कवडा. पण इतर वृक्षांसारखा म्हणजे आपल्याला माहीत असलेल्या वृक्षांसारखा की ज्या वृक्षांची मुळं पृथ्वीमध्ये आहेत तरी मुळे बरी शाखा आणि फांद्या मात्र वर पसरलेल्या आहेत असा वृक्ष आपल्या पाहण्यात आहे. परी येरा दुखा तारीखा हा तळी मुळे वरी शाखा तैसा नव्हे हा तसा नाहीये संसार वृक्ष. वृक्षाचं वर्णन आहे आणि हे जे जगत आहे ते जगत आता वृक्षासारखं पहा असं जरी सांगितलं असलं तरी देखील
हा तुम्ही बाहेरचे वृक्ष पाहता तसा पाहू नका, हा तसा नाहीये. येथे मुळ तळाच्या ठिकाणी नाहीये आणि वर शाखा असं याचं स्वरूप नाहीये. असं असल्यामुळं शास्त्र देखील या वृक्षाचा नीट पत्ता लावू शकलेली नाही, शास्त्रांना देखील हा वृक्ष नीट समजलेला नाही. आई का उन्हाळी होईल गावा जरी बुडी, तरी भोका भल तेवढी वरील वाढी. आग लावली किंवा कुऱ्हाडीने जरी तोडला, आगी का कुऱ्हाडी होई रिगावा जरी बुडी याचा गुन्हा तोडून टाकला, तरी भोका भल तेवढी वरी किल वाढी. तरी देखील त्याच्या पुढे हा भलता भलता फलता वाढतो, हवा तेवढा वाढतो. जे तुटलिया मुळापाशी उलंडेल का शाखाशी, तरी तरी तैशी कोठी कायशी हा सोपा आहे. एरवी असा अनुभव आला येतं की बुडापाशी जर कुऱ्हाड लावली आणि मूळ जर तोडून टाकलं तर शाखांचही हा खाली येतो, पडतो. जे तुटलिया मुळापाशी उलंडेल का शाखाशी, तरी तैशी कोठी कायशी हा सोपा आहे. असा सामान्य वृक्ष नाही ज्ञानेश्वर महाराजांची निरूपण करण्याची पद्धत. आपल्याला मोठा प्रश्न उभा राहतो की हा कसा वृक्ष आहे. अर्जुनाने कवतिक सांगता असे अलौकिक जे माझी अधोमुख रुखालया, या वृक्षाची वाढ अधोमुखाने खूप खूप भरपूर अशी झालेली आहे. जैसा भानू कृती नेणो के तसा सूर्य किती उंचावर आहे कळत नाही. रश्मी जाळ तळी पाके पण त्याची जी किरण आहे ती मात्र फार तळापर्यंत आपल्याला स्पर्श करतात. संसार हे कावरुखे झाड तैसे, तसं हे संसार देखील आश्चर्यजनक झाड आहे. त्याचं मूळ कुठे आहे कोण जाणे, पण त्याच्या शाखा मात्र अगदी सगळीकडे पसरलेल्या दिसतात, तळापर्यंत पसरलेल्या दिसतात. आणि आधी नाही चितुके रुंधले असे येण्याची एके कल्पांकिते उदके व्योम द्यायचे. तसं कल्पांकीच्या वेळेला उदकच उदक सर्वत्र भरून राहत, तसं नभ देखील उदकानेच व्यापून जावं. तसं जे जे आहे असं म्हणावं, जे जे नाही असं म्हणावं. आहे म्हणून ज्याच्याविषयी कल्पना करावी, नाही म्हणून ज्याच्याविषयी कल्पना करावी. आहे म्हणून त्याचं प्रतिपादन करावं, नाहीच आहे म्हणून ज्याच्याविषयी ठामपणे सांगावं. ते सगळं या वृक्षाच्या वाढीमध्येच होत. इथं आस्तिक मोठ्या सुखांनी बसलेला आहे आणि नास्तिक देखील मोठ्या सुखांनी बसले. या वृक्षाच्या वाढीतच आस्तिकी येतो आणि नास्तिकी येतो. या वृक्षाच्या वाढीतच शास्त्रज्ञ येतो, वैज्ञानिक आणि ऋषी येतो. या विश्वाच्या वाढीतच पंचमहाभूत येतात आणि या विश्वाच्या वाढीतच अवकाश देखील येतो. या विश्वाच्या वाढीतच पंचमहाभूत अवकाशातही येतात. आणि ज्या ठिकाणी अवकाश नसेल असं अंतराळ देखील या वृक्षाच्या वाढीतच येत. या वृक्षाच्या वाढीत सापडत नाही असं काहीच नाही. आधी नाही ही सगळी बोली या ठिकाणी नाहीशी होऊन जाते. कर्वीच्या अस्तमानी अंधारेची कोंडे रजनी, सूर्य अस्ताला गेल्यानंतर रात्र अंधाराने कोंबून जाते, भरून जाते. आपल्याला आपली भाषा जी स्थानिकांची भाषा आणि आपली भाषा याच्यातला फरक पडला. सूर्य मावळला म्हणजे रात्र, रात्र म्हणजेच अंधार. तर ज्ञानेश्वर महाराज साहित्यिकाच्या दृष्टीतून रात्र अंधाराने थाटून भरले असं म्हणतात की काय जोड येतो. कर्मीच्या अस्तमानी अंधारेची कोंबले रजनी, अंधारातील रजनी रात्र कोंबून भरून जाते तशी तैसा हा ती गगनी मांडला आहे. तस ज्ञान अस्तमानी गेलं की हा वृक्ष सर्वत्र पसरलेला असा दिसतो. या कळना तुंबिता फुलना तुरंबिता आणि हा वृक्ष असा आहे की या वृक्षाला कधी फळ नाही. फळाविरहित वृक्ष आहे, फुलाविरहित वृक्ष आहे, वृक्ष आहे पण याला फळ येत नाही. आणि या वृक्षाकडून फळाची अपेक्षा करणारे कित्येक जन्म फळाची अपेक्षा करत जातात, फुलाची अपेक्षा करणारे कित्येक जन्म फुलाची अपेक्षा करत जातात. या फळना चुंबिता, चुंबणे म्हणजे चोखणे, याचं फळ चोखता येत नाही. कोणीही याचं फळ चोखलेलं नाही, याचं फळ चाखलेलं नाही, याचं फळ चाखता येत नाही. कारण ज्या संसारात आपण आहोत आणि ज्या संसाराला आपण सत्य समजतो त्या संसाराला फळ नाही आणि त्या संसाराचं फळ खाता येत नाही, चाखता येत नाही, चोखता येत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नाही. वास घेऊन गेलं तर फुलच नाही, फुल नाही म्हणून फळ नाही. हा असा निरर्थक आहे. जर फुल नाही फळ नाही तर संसार फुलतो कसा, संसार देवीवर कळी उमलते कशी, सगळ्या कल्पना. हे सगळं खोटं जे आमच्या अनुभवाला येतं ते सगळं खोटं. आमच्या मुलाचं लग्न होतं ते खोटं, आमच्या मुलीचं लग्न होतं ते खोटं, आम्हाला नातू होतो तो खोटा, आम्हाला नोकरी लागते आम्ही घर बांधतो आम्ही गाड्या घेतो ते कसलं फळ नाही. या फळाचा आस्वाद घेता येत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नाही. या वृक्षाचं स्वरूपच असं आहे की तुम्ही ज्याला फळ समजता ते चोखल्यानंतर लक्षात येतं की फू फू हे फळ होतं की नाही होत आहे. विनोबा एका ठिकाणी म्हणतात की कर्म करतोस आणि फळ मागतोस, फळ म्हणूनच तुला हा देह मिळालेला आहे, फळाला अजून फळ म्हणून लागणार असं विचार. याच्याबद्दल पुष्कळ उपकथी लोकांनी केलेली आहे. जे काही पंडित होता ते रुखू किंवा जे काही आहे ते हा ओढत आहे. बस हा वृक्ष एवढं सत्य आहे. फुलांशिवाय फळांशिवाय सांग्या आहे हेच याचं स्वरूप आहे. हा उर्ध्वमूळ आहे तरी उन्मळ उन्मळ उन्मूळीला नव्हे. हा उर्ध्वमूळ निश्चित आहे पण तोलून मूळ वर केलेला असा हा वृक्ष नाही. उन्मूळीला नव्हे येणे की हा होये शाण बळू का आणि हा तोडून उलटा केलेला नसल्यामुळं म्हणजे याला कुठून तरी जीवनरस मिळतो आहे जिथं त्याची मुळं आहेत तिथून त्याला जीवनरस मिळतो आहे त्यामुळं हा हिरवागार आहे हा वठलेला मात्र नाही आणि ऊर्ध्व मूळ असे निगडिले की असे ऊर्ध्व मूळ अशा प्रकारे याच्याविषयी विवेचन केलेलं आहे खरोखर तरी आधीही असोसे मुळे या पण त्याची काही मुळ असोसे म्हणजे पुष्कळ खरं म्हणते त्याची कितीतरी मुळ ऊर्ध्व मूळ असताना ऊर्ध्व बाजूनी अधोगामी देखील झालेली आहे खाली पसरलेली आहे प्रबळाला तोमेरी तहू बाजूनी फुलून गेलेला प्रबळाला म्हणजे चांगला पुष्ट झालेला विस्तारलेला प्रबळाला तोमेरी पिंपळाचा वडाची आपण पिंपळ किंवा वड असा फार तर डोळ्यासमोर आणा तहू बाजूनी प्रबळलेला असा जे पारंबिया माघारी दहाळी आसती ज्यांच्या पारंब्यांना देखील परत फांद्या फुटतात असा आहे असं समजा तिथं लागला का संसार वृक्ष काय वर्णन केलंय देवीची गाठ म्हणजया संसार करू यया आधीची आधी खांदिया गेली नाही आणि याच्या फांद्या देखील केवळ अधोमुखच आहे असं समजू नका तरी ऊर्ध्वांकडे शाखांचे मांडवले काही शाखांचे समूह ऊर्ध्व दिशेला देखील जाताना दिसतात दिसता की अपाडे तासी नले जाणे गगनची पा वेगळी आहे का वारा मांडला दुखाचे आये नाना अवस्थात रये उदयाला असे झाले गगनची पा वेगळी आहे गगनच आहे पण त्या गगनाच्या ठिकाणी तुम्ही वेळ पाहिजे आणि वेळ खूप विस्तारलेली पाहिजे सगळं न दिसणार पाहिजे कसा मुळात आहे गगन पण एवढं गगन कसं झालं तर एक वेळ आहे आणि ती वेळ विस्तारच हे जणू गगन झालंय वेळ दिसत नाहीये तुम्हाला गगन दिसत आहे समजते का मी काय म्हणतोय गगनाला वेळीची उपमा दिलेली आहे वेळ दृश्य आहे दृष्ट आहे आणि गगन हे दिसत नाहीये पण एवढं मोठं पसरलेलं आहे त्याआधी ती वेळच पसरलेली आहे एवढी मोठी गगन झालेली का वारा मांडला रुखाजीने आले किंवा भरारणारा प्रचंड वारा हे जणू बळकट असं खोल असावं वारा आणि खोल विस्तारलेला वारा हाच वृक्षाच्या रूपाने जसा असावा चक्रीवादळ आपल्यापैकी कोणी पाहिलं असेल असं वाटत नाही चक्रीवादळ मात्र कधी कधी वाऱ्यामध्ये खेडेगावी राहणाऱ्यांना विशेष करून अगदी छोट्या प्रमाणात असं चक्र निर्माण झालेलं दिसत खेड्यात राहणाऱ्यांना की ज्या ठिकाणी माती पाला पाठवा सगळा बोल बोल उडत उंच जातो शहरात नाही पुण्यासारख्या मुंबईसारख्या शहरामध्ये नगरपालिकेची धोरण अशी झाली की रस्त्याच्या दोन्ही कडांना मातीच दिसली नाही पाहिजे असं सगळं बंदिस्त करत आहे माती सुद्धा दिसत तेव्हा मग असं जेव्हा वारा फिरतो तेव्हा त्या वाऱ्याचा वृक्ष कसा डोळ्यासमोर यायचा याची कल्पना येणार नाही सर्दीचा हत्ती याचा अर्थ महाडमध्ये पाहिलेला असेल असा वाराच असा फिरतो की वाराच जणू एखादा गुंधार झालेला आहे. अशा प्रकारे वृक्ष वाऱ्यात जसा असावा ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिला. का वारा मांडला रुखाचे आहे, वृक्षाच्या रूपाने जसा वारा मांडलेला असावा. नाना अवस्थाग्रये उदयला असे किंवा अवस्थाग्रय जे उत्पत्ती स्थिती लय उत्पत्ती स्थिती लय जरू जरू फेर धरून नाचत आहे फिरत आहे तशा प्रकारे हा वृक्ष वृक्षाचा गुंधा असावा. जागृती स्वप्न सुषुप्ती अवस्था त्रय जागृती स्वप्न सुषुप्ती देखील उत्पत्ती स्थिती लय देखील अवस्था त्रय तीन प्रकारच्या अवस्था यांच्या रूपाने जो निर्माण झाला असा ऐसा हा एकू विश्वाकार विटंकू विश्वाच्या रूपाने घनदाट असणारा उदयला जाण गुरुखू ऊर्ध गुण असा हा वृक्ष प्रकाशात आला की ज्याचं मूळ ऊर्ध आहे आता ऊर्ध या कवण वर आहे म्हणजे कुठं आहे ज्ञानेश्वर महाराज काही प्रश्न विचारतात. वर म्हणजे कोणती दिशा तुम्ही जमिनीवर पाय टेकवले म्हणून आकाशाची दिशा ही तुम्ही चंद्राकडे कसे पाहता इथून चंद्रावर वृक्ष आहे तो वृक्ष इथून कसा दिसेल चंद्रावर तिकटलेली मुळं तुमच्याकडे पसरलेल्या फांद्या वर म्हणजे कुठं असा प्रश्न ज्ञानेश्वर महाराज आता ताण द्यायला सुरुवात झाली. आता ऊर्ध्व या कवण कुठला ऊर्ध्व कुठला आस येथे मूळ तेची लक्षणं कोणतं मूळ कुठं आहे ते त्या मुळाचं लक्षण काय ते जर मूळ असेल आणि शाखा खाली असतील तर ज्या वस्तूचं मूळ बनलं त्याच वस्तूच्या शाखा आहेत ते ऊर्ध्व काय आणि शाखा खाली काय म्हणून आणि शाखा खाली आहे म्हणून त्या ऊर्ध्व असलेल्या मुळापासून नक्की वेगळ्या कशा ते ऊर्ध्व जे आहे मूळ ते आणि कोणापासून निर्माण झालेलं आहे कशातून ते निघालेलं आहे का अधोमुखपण शाखा कैसी आहे आणि शाखा खाली तोंड करून कशा जाता कशा बघा एखादी गोष्ट इंटरेस्टिंग करून जर ठेवायची असेल समोर तर कसे प्रश्न उपस्थित केले आणि अश्वत्व जवळपास सात वगैरे हा या महिन्याचा दुसरा म्हणजे पुढच्या महिन्याचा आणि अश्वत्थ हा ऐसी प्रसिद्धी कार्यती आणि अश्वत्थ म्हणजे हा अमर वृक्ष आहे अशी याला काय म्हणून प्रसिद्धी काय म्हणून हा अमर आहे जर इथं सगळे मरणारे मरते आहेत तर हा वृक्ष अमर काय म्हणून आत्मविद विलासी निर्णय केला या सगळ्याचा निर्णय आत्मविद म्हणजे ज्ञानी त्या ज्ञानी लोकांना ज्ञानाचा विलास देणारा ज्ञानाच्या निरूपणाने आनंद देणारा असा जो श्रीकृष्ण त्यांनी निर्णय केलेला आहे या सगळ्या प्रश्नांचा, खा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि अश्वत्थुहा ऐसी प्रसिद्धी कायती आत्मविद विलासी निर्णय केला. आत्मविद त्यांच्याशी विलास करणार असा जो श्रीकृष्ण, त्यांनी या सर्व गोष्टींचा उहापोह करून निर्णय केलेला आहे. उहापोहा हे आठवणी बरोबर तुझे प्रति किती भावे तैसे मी सांगितो तोही वे दुनिया केला. हे सर्व जे सांगितलं जाईल ते तुझ्या प्रतीला मानवेल असं तोही वे उलगडून विज्ञा ते स्पष्ट करून सांगितलं जाईल, सांगण्यात येईल. सांगू तसं आम्ही सांगू, तरी ऐकेगा तुम्हाला हा प्रसंग असे तुझं शिजवला. पात्रतेच्या अंगाने जर विचार केला तर हा तुझ्या होता असा प्रसंग आहे. काय समजायचं अर्जुनाने करून जाणे, अर्जुनाच्या पात्रतेचा, अर्जुन ज्ञानी होता म्हणून अर्जुनाच्या पात्रतेचा आहे का अर्जुन संसार वृक्षाला सत्य समजतो म्हणून हा अर्जुनाच्या पात्रतेचा आहे. पण एवढं म्हटलं तरी कधी कधी मोठेपणा दिल्यासारखा होऊ शकतो मला. तरी असा प्रश्न तूच विचारू जाय म्हणजे काय तस आहे. तरी ऐके का तुम्हाला हा प्रसंग असे तुझी होगा कानही करी हो सर्वांगा ये आधीया याच्या निरूपणाच्या ठिकाणी सर्वांगाचे काम करणारी ऐक, त्याच्याशिवाय समजणार नाही. फक्त कानाने ऐकू नको, तुझा अंग अत्यंत ऐकण्याच्या कामामध्ये जळून जाते तरच हे ऐकलं जाईल. तुझं मन ऐकण्याच्या ठिकाणी लाव, तुझी बुद्धी ऐकण्याच्या ठिकाणी लाव, तुझं चित्त ऐकण्याच्या ठिकाणी लाव तरच हे ऐकलं जाईल. ऐसे प्रेम रस्ते सुरपुरे अत्यंत प्रेमाने सुरपुरे न मावणाऱ्या अशा प्रेमाने बोलिले जवळ यादव गिरे. जेव्हा यादव गिर श्रीकृष्ण जेव्हा म्हणाले तव त्यावेळेला अवधान अर्जुनात आहे मूर्त. अर्जुन म्हणजे जवळ अवधान मूर्ती म्हणतो इन कांद्याचे अवधान म्हणायचं म्हणजे हा अर्जुन असा मूर्ती म्हणत अवधान म्हणून अर्जुन राहिला. देव निरूपिती ते फेकुले एवढं श्रोतेपण साकले. अर्जुनाचं श्रोतेपण इतकं रुंदावलं, इतकं मोठं झालं की देव जे बोलतील ते कमी. जैसे आकाशात खेव पसरिले काही दिसा, जसं आकाश आणि आकाशाच्याही पलीकडे असणाऱ्या दिशा ज्या दिशांनी आकाशाला आलिंगन द्यावं श्री कृष्णोक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा. श्रीकृष्ण उक्ती रूपी सागराला हा दुसरा ग्रह अगस्तीत केला. देव आणि दानवांच्या युद्धामध्ये दोन आसू समुद्रात जाऊन लपून ते समुद्रात जाऊन लपून बसल्यामुळं देवांना त्या आसुरांना शोधून मारणं हे अशक्य होऊन बसलं. समुद्रातून त्यांना बाहेर काढता तर येत नव्हतं, शोधता तर येत नव्हतं. म्हणून देवांनी अगस्ती ऋषींना विनंती केली आणि अगस्त्य ऋषींनी सगळा समुद्र प्राशन केला. सगळा समुद्र प्राशन केल्यामुळं ते सापडले आहेत आणि देवाने त्यांना मारलं. पण जलजल तडफडायला लागले म्हणून अगस्त्य ऋषींच्या लघु शंकेद्वारा परत सागर निर्माण झाला. अशी गोष्ट सागराला खारटपणा का आला? खडकांना असलेले क्षार, पृथ्वीला असलेले क्षार हे सागरामध्ये मिसळले आणि सागर खारट झाला. पृथ्वीचे क्षार पाण्यामध्ये मिसळून सागर खारट झाला. हे शास्त्र बाजूला ठेवा. अगस्तीच हा दुसरा की ज्यांनी समुद्र प्राशन केला तसा श्रीकृष्ण वृत्तीरूपी सागराला हा जणू दुसरा अगस्तीच भेटला असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणून गौतू बरो आहे एकतरा अवधेयाचा. म्हणून जे काही सांगितलं जातं त्याचा घोट हा भरू पाहतो आहे. ऐती सोय सांडूनी खवळी आवडी अर्जुनी देवे देखी ते जर झाले नि सुखे गेली गुरुवंडी दया. या निरूपणाच्या ठिकाणी अति प्रीती निर्माण झाली. अर्जुन अति उत्सुक झाला. तो खवळत त्याचा अर्थच आहे. फार फार उत्सुक होतो आपण खायला एखादी गोष्ट तेव्हा तोंड खवळणं अर्जुनाचे कान तसे ऐकण्यासाठी म्हणून खवळले. अशा प्रकारची आवड अर्जुनाच्या ठिकाणी उत्पन्न झालेली देवानी पाहिली. आवडी अर्जुनी देवे देखिली तेथ झालेली दुःखे केली पुरवंडी दया. आणि निरूपण करताना देखील निरूपण करणाऱ्याला सुख होतं. समोरचा जेव्हा अगदी एकताना तिने ऐकतो तेव्हा समोरचा विद्यार्थी खूप लक्षपूर्वक ऐकत असेल तर शिकवण्यात सुख होत की नाही होत. तसं देवांना अर्जुन इतका मूर्तिमंत अवधान होऊन बसलेला आहे तर खूप सुख होत आहे. त्या झालेल्या झालेलं सुख पुरवंडी करून वाळून भगवंतांनी अर्जुनावरून टाकलं. आणि सांगायला सुरुवात केली ऊर्ध्व मूलम अधश्चासम अश्वत्थम प्रागुरवदेयम छंदावती यस्य पर्णानी यस्तम वेदस्य वेदवी. हे कधीही निरूपणाला जिथे न जाणारे श्लोक पण अतिशय चांगले असणारे सर्वसाधारणपणाने कळायला सोपे श्लोक निरूपणाला घेतले जातात. ज्याच्या ज्याची मुळ ऊर्ध्व आहे आणि शाखा अधोगामी आहे. जो अव्यय असा आहे अश्वत्थ या नावाने ओळखला जातो. अविनाशी आहे म्हणून छंदावती यस्य पर्णानि ज्याची पानं छंद शब्दांना देखील भाषेमध्ये देखील छंद रूपकारी आहे. यत्तम वेद जो या संसार वृक्षाचं किंवा वृक्षाचं स्वरूप जाणतो यत्तम वेद स्वेदबी त्यांनी सगळं जाणलं तो जाणकार असं समजलं जात असं म्हणून भगवंतांनी अध्यायाची सुरुवात केली. गुरुजी विठ्ठल.